नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। देशात स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन। जळगाव इथल्या कार्यक्रमात बचत गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी युवकांनी राजकीय सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। आणि राज्यासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 44%। आता सविस्तर बातम्या। केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। या योजनेची अंमलबजावणी मार्च 2024 पासून करण्यात येणार असून राज्य सरकारच्या सेवेतल्या सुमारे 18 लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। कर्मचाऱ्यांनी या योजनेचा पर्याय निवडल्यास त्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यास, तसंच नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पालाही सरकारनं काल मान्यता दिली। 7015 कोटी रुपयांच्या या प्रकल्पानं नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला मोठा फायदा होईल। आरोग्य खात्यातल्या गटप्रवर्तकांच्या मानधनात 4000ची वाढ करणं, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करणं आदी निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। देशातल्या स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, मात्र त्याच मातृशक्तीवर कुणी अत्याचार करत असेल तर ते अक्षम्य पाप असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। जळगाव इथं काल देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दिदींशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। विविध राजकीय पक्ष तसंच सत्ता केंद्रांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी सूचना त्यांनी केली। स्त्री शक्तीनं समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिल्याचं पंतप्रधान म्हणाले। या कार्यक्रमात 11 लाख लखपती दिदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। बचत गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी देखील पंतप्रधानांनी जारी केला। त्याचा लाभ 4,03,000 बचत गटातल्या सुमारे 48 लाख सदस्यांना होणार आहे। याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते 5000 कोटी रुपयांचं बँक कर्ज देखील बचत गटांना वितरित करण्यात आलं। त्याचा लाभ 2,35,000 बचत गटातल्या 25,08,000 सदस्यांना होणार आहे। गेल्या 10 वर्षात 1 कोटी लखपती दिदी बनवल्या गेल्या आणि अवघ्या 2 महिन्यात आणखी 11 लाख लखपती दिदी 1 कोटीत जोडल्या गेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। ते म्हणाले,
3 करोड ऐसी बहने जो सेल्फ हेल्प ग्रुप में काम करती है, जिनकी 1 साल की कमाई 1 लाख रुपए से अधिक होगी। बीते 10 वर्षों में 1 करोड़ लखपति दीदी बनी और सिर्फ 2 महीने में 11 लाख और लखपति दीदी उसमें जुड़ गई।
या कार्यक्रमात लखपती दिदींनी पंतप्रधानांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं। त्यापूर्वी त्यांनी निवडक लखपती दिदींशी संवाद साधला। जळगावात दाखल होताच पंतप्रधानांचं पारंपरिक स्वागत करण्यात आलं। राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते। भारताला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी लखपती योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमुळे गेल्या 10 वर्षात ग्रामीण भागातल्या 10 कोटी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली, तर 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलं आहे। या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्रात 50 लाख लखपती दिदी बनवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातल्या पारगाव पारा तेरखेडा प्रभाग संघाअंतर्गत लखपती दिदी कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात लखपती दिदींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला। आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं। हर घर तिरंगा, प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशभरात सुरू असलेले काही अभिनव प्रयत्न, लहान मुलांचं पोषण, कुपोषण, संस्कृत भाषा संवर्धन आदी विषयांवर त्यांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. आज साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीसह आगामी गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणासह तेलुगू भाषा दिनाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. गुरु गोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं नांदेड इथलं रेल्वे स्थानक येत्या काळात सर्व सोयीसुविधांनी सज्ज केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी दिलं आहे. नांदेड इथं काल त्यांनी विशेष रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते. शहीद बाबा भुजंग सिंगजी धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे 6 सप्टेंबरपर्यंत पंचतख्त साहिबांच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेची पहिली गाडी काल रवाना झाली. राज्यात विविध ठिकाणी कालही मुसळधार पाऊस झाला. बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यात गेल्या 2 दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 94.9%, जालना जिल्ह्यात 95.5%, तर बीडमध्ये वार्षिक सरासरीच्या 97% इतका पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक बंधारे तुडुंब भरले आहेत. बीड जिल्ह्यात मांजरा नदीला पूर आल्यानं केज आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर फकराबाद इथला बंधारा फुटल्यानं बीड आणि धाराशिव जिल्ह्याची वाहतूक ठप्प झाली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला आलेला पूर कायम आहे. गंगापूर धरणातून 8,428, दारणा धरणातून 14,416, तर नांदूर मधमेश्वरमधून 52,308 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातल्या रामकुंड परिसरातली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणीतल्या जायकवाडी धरणात 58,799 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाचा पाणीसाठा 44% गेला आहे. नवी मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला असून धरणांमधून विसर्ग सुरू आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गजकेसरी स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी एका कामगाराचा छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खासगी रुग्णालयात काल उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रामश्रेष्ठ भटुरिया असं मृत कामगाराचं नाव आहे. इतर 3 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान या प्रकरणी चंदनजीरा ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या कंपनी मालकासह इतर दोघांना न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीनं प्रयत्न करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बेरोजगारी, महिला सुरक्षा यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे आजही जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी 470.37 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार डीके देशमुख यांची तर सचिवपदी सारंग टाकळकर यांची एकमतानं निवड करण्यात आली. काल झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील 5 वर्ष कार्यरत राहील. श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. आज मध्यरात्री 12 वाजता ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये तसंच घरोघरी श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. देशात स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. जळगाव इथल्या कार्यक्रमात बचत गटांसाठी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी. आणि राज्यासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 44%. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.